नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. भारत आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेसह जगासाठी आशेचा किरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शाश्वत आणि सशक्त आर्थिक विकास या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते आज बोलत होते.
आज जब भारत अपनी मजबूत इकॉनॉमी से पूरे विश्व की उम्मीद बना हुआ ग्लोबल सप्लाई चेन रीशेप हो रही है, तब अर्थव्यवस्था की तेज प्रगति विकसित भारत का भी बहुत बड़ा आधार है. हमारी दिशा स्पष्ट है, हमारा संकल्प स्पष्ट है. बिल्ड मोर, प्रोड्यूस मोर, कनेक्ट मोर और एक्सपोर्ट मोर.
आज जग विश्वासार्ह आणि लवचिक उत्पादन भागीदारांच्या शोधात असून भारताकडे या दिशेनं एक प्रमुख खेळाडू बनण्याची संधी असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारतानं अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करून देशासाठी मोठ्या संधीचे दरवाजे उघडले आहेत असं सांगून त्यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड न करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं नमूद केलं. उद्योगांनी संशोधन आणि विकासात गुंतवणूक वाढवण्याचं आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या यूट्यूब वाहिनीच्या सबस्क्रायबर्सचा 3 कोटींचा टप्पा पार केला आहे. या व्यासपीठावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले मोदी हे विश्वनेते ठरले आहेत. 2007 मोदी यांनी यूट्यूबवर आपलं चॅनल सुरू केलं होतं. या श्रेणीतल्या अन्य लोकांच्या तुलनेत ही संख्या अनेक पटींनी जास्त आहे. ग्रामीण रोजगारासाठी मनरेगाच्या माध्यमातून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी चौथा हप्ता म्हणून केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 1,168 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. याचा मोठा लाभ आदिवासी, अनुसूचित जाती आणि इतरही श्रमिकांना होणार असून ग्रामीण कुटुंबांना सणासुदीच्या काळात मोठा आधार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. देशभरात आज धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा होत आहे. सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून काही ठिकाणी कोरड्या रंगांनी सण साजरा करण्यावर भर दिला जात आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहनही करण्यात येत असून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. जालना शहरात आज धुलिवंदनाच्या दिवशी परंपरेप्रमाणे हत्ती रिसाला मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक ठरलेली ही मिरवणूक पिढ्यानपिढ्या उत्साहात साजरी केली जाते. हत्तीवर बसलेला राजा आणि प्रधान रेवड्यांची उधळण करतात. या मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिक सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देतात. ज्या मार्गांवरून ही मिरवणूक जाते त्या भागात नागरिक रंग खेळणं बंद करतात अशी मान्यता आहे. यावर्षीही नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. पोलीस प्रशासनाकडून मिरवणुकीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या विडा इथं धुलिवंदनानिमित्त प्रथेप्रमाणे जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. यासाठी जावयाचा शोध घेतला जातो. यंदा शिवाजी गालफाडे यांची मिरवणूक काढून त्यांचा योग्य मानसन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ शोभना बरिदे यांचं आज पहाटे पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटे रुग्णालयात रुजू झालेल्या डॉ बरिदे लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात येणार आहे. प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉ जयंत बरिदे यांच्या त्या पत्नी तर डॉ पीवाय मुळे यांच्या भगिनी होत. वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण आज होत आहे. दुपारी 3:20 आंशिक टप्प्याला सुरुवात होईल तर संध्याकाळी 4:34 5:33 पूर्ण चंद्रग्रहणाचा टप्पा राहील. ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 3:27 असेल. ईशान्य भारत आणि अंदमान निकोबार बेटातील काही भाग वगळता अनेक ठिकाणी चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचं दर्शन होईल. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर देशातली अनेक मंदिरं बंद राहतील. जागतिक वन्यजीव दिवस आज पाळला जात आहे. यानिमित्त सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं. वन्यजीव संवर्धनासाठी सरकारच्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी जागतिक वन्यजीव दिनाचं वर्णन पृथ्वीच्या अद्भुत जैवविविधतेचा उत्सव म्हणून केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.